श्री समर्थांचा मनोबोध 172 क्रमांकाचा हा श्लोक आहे. स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या. मुळी कल्पना दो रूपे तेची झाली, विवेके तरी सस्वरूपी मिळाली. काय होत आहे माणसाचं ते बघा. कल्पना करण्याचा माणसाचा स्वभाव आहे, मन हे त्याचं स्वरूप आहे. मन म्हटलं की कल्पना, कल्पनावर कल्पना सारख्या सुरू असतात, नाना प्रकारच्या कल्पना करतात. तर ते इथं म्हणतात तिसऱ्या चरणामध्ये, मुळी कल्पना दो रूपे त्याची झाली. ही कल्पना मुळातच जी आहे ती दोन तऱ्हेनं वाटली गेली, दोन दिशांना झाली. कोणत्या दोन दिशा आहेत? ते एक दिशा आहे ती विषयाकडे धावणारी आहे, त्याला अशुद्ध कल्पना असं म्हटलेलं आहे. आणि एक आहे ब्रह्माकडे धावणारी, तिला शुद्ध कल्पना म्हटलेलं आहे. आणि ते ब्रह्म कल्पनेच्या पलीकडे आहे खरं म्हणजे, पण तोपर्यंत कल्पना होणार आहे. मग पहिल्या चरणात त्यांनी जे म्हटलं आहे की स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, जेव्हा ही कल्पनाचं स्फुरण विषयाच्या दिशेनं होतं तेव्हा त्याला अविद्या असं म्हटलेलं आहे, अज्ञान. म्हणजे वस्तुत जे विषय अस्तित्वात नाहीत ते आहेत, अशी ही कल्पना करून त्या विषयाचा माग धावत आहेत. हे पंचविध विषय आहेत, शब्द स्पर्श रूप रसगंध पंच ज्ञानेंद्रिय, आणि त्याचं हे पंचविषय. आणि एकेका ज्ञानेंद्रियाच्या विषयामध्ये देखील इतकी विविधता आहे. पाहायचं झालं तर किती विषय आहेत पाहायला, अनंत विषय आहेत. डोळे उघडले की काही ना काही दिसतच आहे, आणि तेही कमी का काय म्हणून काही मंडळी अनेक ठिकाणी प्रवासाला जातात. हे पाहायचं आहे, ते पाहायचं आहे, ते पाहायचं आहे, निसर्ग सौंदर्य पाहायचं आहे, हिमालयात जाऊन पाहायचं आहे, कन्याकुमारीला जाऊन पाहायचं आहे, निरनिराळे प्रांत बघायचे. कुणी म्हणतो कुठं जातो, राजस्थानला जातो, गुजरातला जातो, केरळला जातो, काय करायचं आहे असं जर विचारलं तर पाहायचं आहे. काय होतं त्या पाहण्याने? पाहण्याने तो आनंद मिळतो अशी एक कल्पना आहे. आहे विषयातही आनंद आहे, पण सगळेच विषय आनंद देतात असं नाही आहे. सुंदर दृश्य पाहायला बघावं असं वाटतं, पण एखादं भयानक जर दृश्य असेल, रौद्र स्वरूप धारण जर केलेलं असेल तर बघवत नाही, त्याचं दुःख होतं. कानाने चांगली गोष्ट ऐकली बरं वाटतं, वेडी वाकडी ऐकली नको वाटतं, स्तुती ऐकायला बरी वाटते निंदा नको वाटते, चांगला विषय खायला बरा वाटतो नको असला तर एखादा नको वाटतो. याचा अर्थ असा की इंद्रियाने जे विषय आपण घेतो त्यांनी सर्व काळ आनंदच होईल असं नाही आहे खरं म्हणजे, आपला भ्रम आहे तो. आणि जो आनंद होतो असं आपण समजतो तो आनंद विषयात नसून आपल्यात आहे. आपल्याला एखादी गोष्ट हवीशी वाटली, ती प्राप्त झाली की क्षणभर आपलं मन त्याच्याशी तादात्म्य पावतं आणि आपल्याला आनंद वाटतो. तर ते जे तादात्म्य पावणं आहे त्याच्यातनं मिळणारा जो आनंद आहे तो आतल्या स्वरूपानंदाची एक तिरीप आहे. त्याचं कारण हा विषयातून मिळणारा जो आनंद आहे हा तात्पुरता आहे आणि मर्यादित आहे. एखादी गोष्ट चांगली आहे म्हणून सारखंच आपण 24 तास बघत बसत नाही. एखादं गाणं आवडतं म्हणून सारखंच ऐकत बसले 24 तास असं होत नाही. त्या विषयाला मर्यादा आहे, त्याच्या आनंदाला मर्यादा आहे. म्हणून असा मर्यादित आणि कधी सुख आणि कधी दुःख देणारा जो विषय आहे तो विषय त्याला त्यांनी अविद्या असं म्हटलं आहे. विषयासक्त मन होणं ही अविद्या आहे, अज्ञान आहे. हे कशामुळे होतं असं जर वाटलं तर देहाला या विषयांची गोडी लागते, आणि देह त्याच्या पाठीमागं धावत राहतो. सारखं काही ना काहीतरी हे झालं ते झालं ते करायचं हे करायचं हे करायचं पाहायचं असं सुरू आहे. आणि ह्याच्यामुळे काय होतं आणखीन एक गोष्ट, या अविद्येचं परिणाम काय होतो, तर मूळ स्वरूप जे आहे त्याच्यावर आवरण घातलं जातं, त्याच्याकडे दुर्लक्षच होतं. आणि जे नाही ते खरं वाटायला लागतं, त्याला विक्षेप असं म्हटलं आहे. स्वरूपावर आवरण, अज्ञानामुळे स्वरूपाकडे लक्षच न जाणं हे एक अज्ञानाचं लक्षण. आणि मी देह नसताना मी देह आहे असं वाटणं, त्याचा निश्चय करणं, आणि तो निश्चय करून ते मनाशी पक्क धरून सबंध जीवन घालवणं, म्हणजे जन्म आला तोही अज्ञानात, सगळं जीवन गेलं तेही अज्ञानात, विषयांचा भोग भोगण्यात, आणि ती निघून गेले पुन्हा जन्म मरण्याच्या फेऱ्यात अडकले. आणि म्हणून ते असं म्हणत आहेत, ही अविद्या आहे, दुःख देणारी आहे, जीवाला बंधनातून सोडवणारी नाही. आणि दुसरी जी सांगितली त्यांनी, स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या. दुसरी कल्पना जी आहे ती ब्रह्माकडे धावणारी आहे. सद्गुरु भेटले किंवा सत्पुरुष कुणी भेटले किंवा चांगलं वाङ्मय जर काही वाचनात आलं, संत वाङ्मय वगैरे, तर त्यावरून आपल्या लक्षात येतं, निदान शब्दाच्या पातळीवर, की मी देह नाही, मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, हे आपल्याला शब्दांनी कळतं. अहम ब्रह्मास्मी असं जरी कळलं तरी आपण नुसतं म्हणून ब्रह्म होत नाही, तर ब्रह्म होण्यासाठी ब्रह्माचे जे गुण आहेत सच्चिदानंद, ते जीवाने आत्मसात करायला पाहिजेत. एखादा दरिद्री मनुष्य जर नुसता फिरत राहिला, मी श्रीमंत आहे मी श्रीमंत आहे मी राजा आहे मी राजा आहे, तर तो श्रीमंत होत नाही. त्याला खूप प्रयत्न करायला पाहिजेत श्रीमंती मिळवण्यासाठी, राजा होण्यासाठी. तसं जीवाला ब्रह्म होण्यासाठी मुळात त्याचं स्वरूपच ते आहे, खरं म्हणजे अवघड नाही आहे. त्याला जर त्या स्वरूपाचं ज्ञान झालं शब्दाने, आणि त्यांनी त्याचा जर छंद घेतला की हेच मला प्राप्तव्य या जन्मामध्ये, तर तो स्वरूपाच्या दिशेनं जाऊ शकेल. पण तिकडं जायला हिकडले बंध तुटले पाहिजेत, ते प्रयत्नपूर्वक तोडले पाहिजेत. देहाला तोडायचं नाही आहे, देहाचे आपल्याशी असलेले जीवाशी असलेले ममत्वाचे बंध तोडायचे आहेत. देहाला टाकायचं, संसार टाकायचा, मुलंबाळं टाकायची असा त्याचा अर्थ नाही आहे. पण आपण त्यांच्यावरल्या आसक्तीनं प्रेमाने त्याच्यात गुंतले जातो, ते गुंतणं उपयोगी नाही आहे. सगळी कर्तव्य सगळ्यांच्यासाठी उत्तम करायची आहेत, तथापि त्याच्याकडे अलिप्तपणाने पाहता आलं पाहिजे. जसं नाटकात काम करतो तसा, बालगंधर्व सुभद्रेची भूमिका द्रौपदीची भूमिका करत असत, उत्तम तऱ्हेनं करत असत, रंगून जाऊन करत असत, पण त्यांना पक्कं माहिती होतं की मी हे नाही, माझं स्वरूप वेगळं आहे, नाम वेगळं आहे. त्यामुळे त्या रंगभूमीवरून आत आलं की आपला पहिला बोध कायम. तसं साधकाने त्याला दिलेलं काम आहे, उत्तम तऱ्हेनं करायचं आहे, परंतु ते केलं की पुन्हा त्याच्यापासून अलिप्त, तो कप्पा बंद झालं, हे होत नाही. आणि तो फक्त अखंड त्या देह आणि देहासंबंधीमध्ये अखंड चिंतनात त्याच्यात गुंततो, त्यामुळे मी ब्रह्म आहे हे सांगून देखील त्याच्या लक्षात येत नाही, किंबहुना त्याला पटत नाही. त्याला वाटतं हे काय जे नाही आहे ते कसं काय, जे आपण पाहिलं नाही आहे त्याच्यावर विश्वास कसा काय ठेवायचा. पण ह्या ठिकाणी संतांवर विश्वास ठेवणं हीच महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांनी सांगितलं ना बरोबर असलं पाहिजे. जसं एखादे डॉक्टर असतील, डॉक्टरनी सांगितलं आपल्याला की बाबा हे असं आहे ना, असं औषध घ्यायचं आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवून घ्यायला पाहिजे. जसं संत वचनावर विश्वास ठेवून अहम ब्रह्मास्मी जे म्हटलेलं आहे किंवा जीवो ब्रह्मैव नापरा म्हटलेलं आहे ते लक्षात ठेवून त्या जीवाने आपलं मूळ स्वरूप गाठण्याकडे प्रयत्न केला पाहिजे. म्हणून स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या, तर ह्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. ते ब्रह्माचं स्वरूप काय आहे ते समजून घेतलं पाहिजे. ते जर स्वरूप समजलं तर ह्याला दुःख नाही, सुखदुःखाच्या पलीकडे हा गेलेला आहे. ते ब्रह्मस्वरूप कसं आहे तर जड देहापेक्षा वेगळं आहे. जागृती स्वप्न सुषुप्ती या तिन्ही अवस्थांचे साक्षी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून देह जो आहे त्या देहाला बाजूला काढून, तो कसा बाजूला काढायचा, व्यतिरेकाने. हे देह मी नाही, मन मी नाही, बुद्धी मी नाही, हे मी नाही नाही म्हणत त्याचे बंध सोडत सोडत मी काय आहे ते आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. म्हणजे व्यतिरेकाच्या अंगाने ज्या गोष्टी टाकायच्या त्या टाकत टाकत जे मिळवायचं आहे ते मिळवलं आणि तिथंपर्यंत आपण गेलो म्हणजे मग अन्वयबोध होतो. अन्वयबोध याचा अर्थ एकच परमात्मा सर्व अंगाने नटून आहे, त्याच्याखेरीज दुसरं काहीही नाही हे लक्षात येतं, अनुभवाला येतं. आणि अन्वयबोध झाल्यानंतर देखील तिथं संपलं नाही, नंतर पुन्हा पुनर्व्यतिरेक असं म्हटलेलं आहे. म्हणजे पुन्हा अद्वैताचा बोध झाल्यानंतर पुन्हा द्वैतात येऊन सगळे व्यवहार योग्य त्या पद्धतीनं करायचे. सगळाच परमात्मा आहे असं म्हटलं ह्याचा अर्थ माणसाने कडवा खायचा आहे आणि जनावराला श्रीखंड यायचं आहे असा त्याचा अर्थ नाही आहे. पुन्हा व्यवहारात उतरल्यानंतर द्वैताचे व्यवहार ज्याला जे योग्य आहे ज्याला जे अनुकूल आहे त्याप्रमाणेच करायचं आहे. संत जे असतात ते ह्या ठिकाणी गेलेले असतात, व्यतिरेकाने साधनेनं ते सगळं घालवत घालवत देहभाव घालवतात, विश्वाचं भान घालवतात, ध्यानाला बसतात आणि ध्यानामध्ये ही अलिप्तता हळूहळू येता येता पूर्ण बोधावर जातात आणि पुन्हा व्यवहारातून आपले व्यवहार उत्तम तऱ्हेनं करतात. मी इथं जे म्हटलेलं आहे विवेके तरी स्वस्वरूपी मिळाली, ह्या ज्या कल्पना दोन आहेत त्यापैकी पहिली जी कल्पना आहे अविद्या, त्या विषयातून त्या आसक्तीतून सोडवून घ्यायचं आहे आणि जीवाला सत्स्वरूपात मिळवून टाकायचं आहे. याच्यासाठी विवेक जागृत पाहिजे. विवेकाने आत्मा काय अनात्मा काय समजून अनात्म्याला सोडून आत्म्याला धरायचं आहे. म्हणून स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या, मुली कल्पना दो रूपे तेची झाली, विवेके तरी स्वस्वरूपी मिळाली. विवेकयुक्त ब्रह्मभावनेने अहंकार दूर करायचा म्हणजे त्याला स्वरूप साक्षात्कार होऊ शकतो. जय जय रघुवीर समर्थ.